नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आज सावन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जैसलमेराक 3 दिसांच्या भेटीर वतात. विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या टप्प्या खातीर बिहारांत वेंचणुकेच्या प्रचाराक गती आयल्या. आयज भाऊबीजेचो उत्सव मनयतात, जो दिवाळे उपरांत येता आनी 5 दिसांच्या उत्सवाचो शेवट जाता. तिसऱ्या आशियाई युवा कबड्डी खेळा सर्तीच्या चल्यांच्या गट अ मॅचींत भारतान यजमान बहरेनाचेर 84-40 अशी हार घाली. आतां पुराय खबरो. आज सावन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जैसलमेराक 3 दिसांच्या भेटीर वतात. थंय ते ऑपरेशन सिंदूर उपरांत शहरांत जावपी आर्मी कमांडर्स कॉन्फरन्सांत सहभागी जातले. लष्कराचे वरिश्ठ नेतृत्व ऑपरेशनल तयारीचो आढावो घेवपाक आनी फुडारांतल्या सुरक्षा आव्हानार चर्चा करपाक एकठांय येत आशिल्ल्यान ह्या भेटीक धोरणात्मक म्हत्व आसा. संरक्षण सुत्रांनी दिल्ले म्हायती प्रमाण हे परिशदेंत लष्करी मुखेली आनी वरिश्ठ कमांडर एकठांय येवन भारताचे अस्तंत शिमेवेली शिमसुरक्षा, आधुनीक झुजाची रणनिती आनी संरक्षण कारवायांतल्या तंत्रीक उदरगतीचेर चर्चा करतले. आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिसा राजनाथ सिंग लोगेवाला सीमा चौकीक भेट दितले आनी थंय 1971 वर्सा भारत पाक झुजांत शहीद जाल्ल्या सैनिकांक श्रद्धांजली ओंपतले. लष्करी झुजाच्या संग्रहालयाकूय ते भेट दितले. शौर्य पार्क आनी कॅक्टस पार्काचे लोकार्पण करतले आनी लष्कराच्या शौर्य आनी गौरवशाली इतिहासाचे चित्रण करपी नवो लायट अँड साऊंड शो लॉन्च करतले. विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या टप्प्या खातीर बिहारांत वेंचणुकेच्या प्रचाराक गती आयल्या. जेडीयूचे अध्यक्ष आनी मुख्यमंत्री नितीश कुमार आनी भाजपाचे वरिश्ठ फुडारी एनडीए उमेदवारांक तेको दिवपाक प्रचार करतात. 9 नोव्हेंबराक 18 जिल्ह्यांतल्या 121 विधानसभा मतदारसंघांनी मतदान जातले. आयज एनडीएचे जायते फुडारी युतीच्या उमेदवारांक तेको दिवन प्रचार करतले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा औरंगाबादातल्या गोह आनी वैशाली जिल्ह्यात पाटेपूर हांगा निवडणूक सभांनी उलोवप करतले. भाजपाचे वरिश्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग राजभूषण चौधरी वांगडा भोजपुरातल्या शाहपुरांत वेंचणुकेच्या रॅलींत उलोवप करतले. तशेंच पक्षाचे वेंचणुकेचे सहप्रभारी आनी उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एनडीए उमेदवारांक तेको दिवंक प्रचार करतले. मजगतीं राष्ट्रीय जनता दल आनी काँग्रेस हांच्या फुडारपणा खाला महाआघाडी आयज आपली संयुक्त रणनिती आनी प्रचार कार्यावळ जाहीर करपाची शक्यताय आसा. पुराय युती एकवटीत आसा आनी एकठांय प्रचार करतले अशें काँग्रेसीचे बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरू हांणी सांगले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआय राष्ट्रीय महामार्गांच्या पट्ट्यामधल्या रस्त्यांची वळेरी आनी फुटपाथ स्थिती डेटा एकठांय करपाक, प्रक्रिया करपाक आनी विश्लेषण करूंक 20,933 किलोमीटर व्यापतीच्या 23 राज्यांनी नेटवर्क सर्वेक्षण वाहनां तैनात करतले. रस्ते येरादारी आनी महामार्ग मंत्रालयान म्हायती दिली की एनएसव्हीज तैनात केल्ल्यान एनएचएआय रस्त्यांची वळेरी आनी फुटपाथ स्थितीकडे संबंधीत आवश्यक डेटा एकठांय करपाक शकतले, जातून पृष्ठभागावेल्यो चीर, खड्डे आनी पॅच ह्या सारख्या सगळ्या संबंधीत रस्त्यांच्या दोशांचो समावेश आसा. हे सर्वेक्षण 3D लेझर आधारित एनएसव्ही प्रणाली वापरून करतले, जे खंयच्याच मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलितपणान रस्त्यावेले दोश कॅप्चर करपाक आनी अहवाल दिवपाक सक्षम आसा. सेलिब्रिटींनी मान्यताय दिल्ल्या ऑनलायन जुगाराक आळाबंद घालपाक सर्वोच्च न्यायालयान केंद्र सरकाराची मदत मागल्या. ई स्पोर्ट्स वा सोशल गेम म्हूण चलपी ऑनलायन जुगार आनी बॅटींग प्लॅटफॉर्मार देशभरात बंदी घालपाची मागणी करपी जनहीत याचिकेचेर सर्वोच्च न्यायालयान केंद्र सरकाराची मदत मागल्या. याचिकेत आरोप केला की क्रिकेटपटू आनी चित्रपट अभिनेते अशा बेकायदेशीर गेमींग मान्यताय दितात, जाका लागून सायबर फटवणूक, व्यसन, मानसीक भलायकी विकार जातात. ह्या याचिकेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आनी UPI प्लॅटफॉर्माक नोंदणीकृत नाशिल्ल्या गेमींग अनुप्रयोगाकडे संबंधीत खंयच्याय अर्थीक वेव्हारांक परवानगी नाकारपाचे निर्देश दिवपाची मागणी केल्या. तशेंच कर वसुली आनी त्या बाबत चौकशी करपाची मागणी केल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी।
आता मुखावेल्यो खबरो। भारतीय वेचणूक आयोगान आयोजित केल्ल्या मुख्य वेचणूक अधिकाऱ्यांच्या दोन दिसांच्या परिषदेक काल नवी दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट हांगा सुरवात झाली। मुख्य वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमारच्या अध्यक्षतेखाला झाल्ल्या या परिषदेक वेचणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंग संधू आणि डॉ विवेक जोशी उपस्थित आशिल्ले। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान गुजरातचे मुख्य सचिव आणि डीजीपी हांका एका दिव्यांग आरटीआय कार्यकर्त्याच्या मरणाच्या खबरेवेल्यान नोटीस धाडल्या। गुजरातच्या थरड जिल्ह्यात ताच्या निवासस्थाना लागसारच्या भागातल्यान 12 तारखेक अपहरण केल्या उपरांत या महिन्याच्या 14 तारखेक पिडितेची कूड कालव्यात सापडल्याची खबर आसा। माध्यमांच्या वृत्ताची स्वतःहून दखल घेत आयोगान 2 सप्तका भितर सविस्तर अहवाल मागयला। एंटवर्प मधल्या बेल्जियमच्या न्यायालयान 13,500 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँकच्या घोटाळ्या प्रकरणी फरार उद्योगपती मेहुल चोक्सीक भारतात प्रत्यार्पण करपाक मान्यताय दिल्या। बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी केल्ल्या ताच्या अटकेच्या कायदेशीरतेक न्यायालयान मान्यताय दिल्या, जी फरार ज्वेलर्सच्या भारताच्या फाटलागात एक महत्वाची प्रगती आसा। चोक्सीन न्यायालयात युक्तिवाद केलो की ताचे एंटिग्वाच्यान अपहरण केले आणि ताका भारतात राजकीय छळ आणि अमानुष वागणुकीचो धोको आसा, पूण न्यायालयाक त्या दाव्यांक समर्थन दिवपी कसलेच ठोस पुरावे सापडले ना। आयज भाऊबीजेचो उत्सव मनयतात, जो दिवाळे उपरांत येता आणि 5 दिसांच्या उत्सवाचो शेवट जाता। ही परब देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी भाऊ फोटा, भाऊबीज, भाऊ टिका किंवा यमद्वितीय अशा वेगवेगळ्या नांवांनी वळखतात। भाऊ भयणी मदलो सासणाचो मोग, राखण आणि आशीर्वाद हांचे ही प्रतीक। या शुभ दिसा भयणी आपल्या भावांच्या कपलाचेर तिळक लावून तांची सुरक्षितताय आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतात। ताचे बदला भाव आपल्या भयणींची राखण आणि जतनाय घेवपाचे उतर दितात। उत्तराखंडात भैया दुजाच्या निमतान संसारीक नामनेचे श्री केदारनाथ आणि श्री यमुनोत्री धाम आयच्यान शियाळी हंगामा खातीर भक्तां खातीर बंद उरतले। श्री केदारनाथ देवळाची दारां आयज सकाळी 8:30 वरांचेर वैदिक जप आणि धार्मिक विधी करून बंद झाली। आयज फातोडेर 4 वरांचेर समारोप सुवाळो सुरू झालो। दारा बंद झाल्या उपरांत बाबा केदाराची पंचमुखी उत्सवाची मूर्त देवळांतल्यान उखी मठांतल्या ओंकारेश्वर देवळांत शियाळी दिसांनी रावपाक वतली। दिल्लीत आयज सकाळी रोहिणी वाठारांतल्या बहादूर शाह मार्गाचेर दिल्ली पुलीस गुन्यांव शाखा आणि बिहार पुलिसांच्या संयुक्त पंगडाकडे झाल्ल्या चकमकीत बिहारांतल्या 4 वॉन्टेड गुन्यांवकारांक मरण आयले। गोळीबार झाले उपरांत गुंड रंजन पाठक, बिमलेश महतो, मनीष पाठक आणि अमन ठाकूर हांकां रोहिणीतल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलांत व्हेले, थंय तांकां मरण आयिल्ल्याचें जाहीर केलें। सगळ्या गुंडांचेर गंभीर गुन्यांवाचे आरोप आशिल्ले आनी तांकां पुलीस अटक करपाचे आसतना पुलिसांनी केल्ल्या प्रत्युत्तर कारवायेंत ह्या गुंडांक मरण आयलें। भारतीय हवामान खात्यान आयज आंध्र प्रदेश आनी कर्नाटकांत व्हड ते सामको दडकांनी पावस पडपाचो अदमास काडला। तशेंच अंदमान आनी निकोबार जुव्यांचेर केरळ, माहे, कोकण आणि गोयात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास दिला। महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलांत दिसभर अशीच परिस्थिती उरतली। लक्षद्वीप, ओडिशा आणि तेलंगणा हांगाय गडगड आणि विजेसयत पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या। काल बहरेनातल्या इसा स्पोर्ट्स सिटी हॉलांत जाल्ल्या 3रा आशियाई युवा कबड्डी खेळा सर्तीच्या चल्यांच्या गट अ मॅचीत भारतान यजमान बहरेनाचेर 84-40 अशी हार घाली। इशांत राठीच्या फुडारपणाखाल्या भारतीय पंगडान सलग 5वे मॅचीत जैत मिळून जैताचो क्रम चालू दवरलो। हाचे वांगडाच भारतान गुणतालिकेत आघाडी घेतल्या आणि निमाणे मॅचीत सुवात निश्चित केल्या। आता तांचे लक्ष भांगरा पदक जिखपाचेर आसतले। आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो। आयज सावन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जैसलमेराक 3 दिसांच्या भेटीर वतात। विधानसभा वेचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर बिहारात वेचणुकेच्या प्रचाराक गती आयल्या। आयज भाऊबीजेचो उत्सव मनयतात, जो दिवाळे उपरांत येता आनी 5 दिसांच्या उत्सवाचो शेवट जाता। 3रा आशियाई युवा कबड्डी खेळा सर्तीच्या चल्यांच्या गट अ मॅचीत भारतान यजमान बहरेनाचेर 84-40 अशी हार घाली। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले 6:30 वरांचेर। नमस्कार।